ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या द्वारा वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी राजयोग शिबिराचं आयोजन केलं जातं. असंच एकदा मोरपिल्ला या गावी मी 3 दिवसाचं राजयोग शिबिर करण्याकरता गेले होते. संध्याकाळी 6 ते 8 अशी योग शिबिराची वेळ होती. मी मनामध्ये विचार केला, आता योग शिबिराची वेळ झालेली आहे, चला आपण फ्रेश होऊया, तयार होऊया. मी फ्रेश झाले तोपर्यंत संध्याकाळ झाली आणि मी फ्रेश झाल्यानंतर जो टॉवेल होता तो बाहेरच्या पॅसेजमध्ये आणून एका दोरीवर टाकला. जसं मी त्याच्यावर ओला टॉवेल टाकला तसं पट दिशी मला इतका मोठा लाईटचा करंट बसला की मी खूप दूरवर फेकली गेले. म्हणजे मला हे कळालंच नाही की वास्तविक पाहता ज्याच्यावर मी तो ओला कपडा टाकला ती दोरी नसून ती एक लाईटची वायर होती. आणि नंतर मला मात्र फार हसू आलं. मी म्हटलं, आता जर सेकंदामध्ये खेळ आटपला असता तर हा सुद्धा एक योगायोगच झाला असता. म्हणजे एक विचित्र योगाचा प्रकारच झाला असता. आणि माझं मन विचार करू लागलं की खरोखर ह्या विज्ञानाच्या लाईटमध्ये किती प्रचंड शक्ती आहे की ते शक्तीनं मला दूर फेकलं गेलं. तसंच पुन्हा एकदा संध्याकाळची वेळ झाली होती. मी योग कक्षामधली लाल लाईट लावत होते. ते लाईटचं कनेक्शन मला वाटतं लूज होतं, थोडंसं काहीतरी त्याच्यामध्ये बिघाड झाला होता. आणि मी जसं बटन प्रेस करायला गेले तसं एकदम मला करंट बसला. तो विद्युत प्रवाह माझ्या बोटाला चिकटायला पाहत होता. तेव्हाही माझं अंतर्मन विचार करायला लागलं, खरोखरच आजचं जगत साधनांच्या बाबतीत किती पुढे गेलेलं आहे, नाही का? तसं पाहिलं तर विज्ञानाच्या प्रत्येक साधनाचा मशीनरीचा उद्देश मानवाला थोड्या वेळामध्ये सुख देणं, त्याच्या जीवनामधल्या आवश्यक गरजा आवश्यकता आहे त्यावेळेला पूर्ण करणं हाच एकमेव आहे. परंतु त्यामध्येही इतकी प्रचंड शक्ती भरलेली आहे की कधी कधी अनावधानाने जर आपलं दुर्लक्ष झालं, त्याचं संपूर्ण ज्ञान नसेल, तर तो प्रयोग उलटला जातो आणि आपलं फार मोठं नुकसानही त्याच्यामध्ये होतं. म्हणजे या विज्ञानाच्या शक्तीच्या चमत्काराची प्रचिती किंवा अनुभूती आपण सर्वांनी घेतलेलीच आहे. कितीही उष्णतेचे दिवस असोत, कितीही उन्हाळा कडक असो, परंतु जर आपल्या बैठक रूम मध्ये AC एअर कंडिशनचं मशीन बसवलेलं असेल तर इतक्याही कडक उन्हाळ्यामध्ये आपल्याला उष्णतेचा त्रास होत नाही. फक्त आपण स्विच दाबायचा आणि बाहेर जरी कितीही वातावरण तापलेलं असलं तरी आपण त्या AC च्या रूम मध्ये वातानुकूलित वातावरणामध्ये बसलेलो असल्यामुळं आपल्याला त्याही दिवसामध्ये थंड थंड शीतल शीतल आल्हाददायक वातावरणाचाच अनुभव होतो किंवा अनुभूती येते. आपल्याला फार बरं वाटत नाही का? म्हणून बहुतांशी लोक एसीच्या गाड्या वापरतील, एसीचं तिकीट काढून त्याच्यामधून प्रवास करतील, घरामध्येही एअर कंडिशनची सोय ठेवतील. तसंच थंडीच्या दिवसामध्ये ज्या ठिकाणी कडाक्याची थंडी आहे, सहन करू शकत नाही, अनेक प्रकारच्या थंडीमधल्या आजारांचा सामना करावा लागतो, त्या ठिकाणी आपण हीटर लावतो. आणि मग बाहेर किती कडाक्याची थंडी असली पण ज्या ठिकाणी आपण हीटर चालू केलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला उष्णतेचा अनुभव होतो आणि त्याचंही आपल्याला खूप सुख वाटतं, नाही का? आज अशी काही विज्ञानाची साधनं आहेत, जसं त्याचे काही प्रयोग कृषी विद्यापीठामध्ये केलेले आहेत. पूर्वी जर एखादं बीज फळाचं असो, कोणत्याही गोष्टीचं असो, जर आपल्या आजोबांनी लावलं तर त्याची पद्धती वाढण्याची इतकी हळूहळू असायची की म्हणतात बीज आजोबांनी लावलंय पण आता फळ नातू खात आहेत. म्हणजे इतकी त्याची हळूहळू वृद्धीची पारंपरिक रीत असायची. पण आज जर आपण पाहिलं तर एक 6 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये आपल्याला फळ खाताही येईल, दुसऱ्यालाही त्याची चव चाखता येईल, किंवा मार्केटमध्ये पाठवून आपल्याला उद्योग व्यवसायही करता येईल अशा प्रकारची बी बियाणं आणि फलोत्पादनाची साधनं आपल्या शेती विषयामध्ये पण नवनवीन प्रकारानं निघालेली आहेत. आजकाल असं कोणतंच क्षेत्र राहिलेलं नाहीये की ज्यामध्ये प्रकृतीच्या 5 तत्वाकडून मनुष्याने अनेक पद्धतीचा फायदा घेतलेला नाही. उलट प्रकृतीच्या 5 तत्वांचा जितका जास्तीत जास्त उपयोग करता येईल, नवे लाभ घेता येईल, आणि त्याच्याही पलीकडं आज त्या 5 तत्वांकडून इतका आपण लाभ घेतो, इतका मनुष्य आपला फायदा करून घेतो, फायदा नव्हे आता स्वार्थ निर्माण झालेला आहे. स्वार्थापोटी, इच्छेपोटी, बेलगाम तो आपल्या इच्छेप्रमाणे त्या प्रकृतीच्या 5 तत्वांना अधीन करून घेत चाललाय आणि नवनवीन अल्पकाळाच्या क्षणिक सुखाचाही तो अनुभव करत आहे, अनुभूती करत आहे. म्हणजे हे अनुभव आपल्या जमेत आहेतच, परंतु असं एक विज्ञान आपल्याला माहिती आहे का की ज्याच्या आधारे फक्त अल्पकाळाचं सुख नाही, क्षणभंगूर सुख नाही, मृगजळासमान सुख नाही, परंतु जसं भागवतामध्ये अतिंद्रिय सुख अशा शब्दात वर्णन केलेलं आहे, त्या सुखाची प्रचिती अनुभूती आपल्याला या जीवनामध्ये होते असं ते सुख आहे. आणि अशा सुखाच्या प्राप्ती करता किंवा अशा अनुभूती करता, प्रथमतः तो अनुभव करून देणारा परमात्मा सतगुरु याला आपण जाणून घेतलं पाहिजे। तेव्हा आपल्याला कळेल की वास्तविक पाहता परमात्मा सतगुरूंनी जे आध्यात्मिक ज्ञान, आत्मिक ज्ञान आणि दिव्य ज्ञान दिलेलं आहे ते खरं एक आधुनिक विज्ञान आहे, नवीन विज्ञान आहे। आणि जसं त्या सायन्समध्ये, विज्ञानामध्ये बहुतांशी मशीनचा आधार हा लाईटच असतो, साधनं खूप आहेत, सर्व ठिकाणी जोडलेली आहेत, परंतु लाईट गेली की सगळं ओम शांती, आपण त्याचा फायदा घेऊ शकत नाही, लाभ घेऊ शकत नाही। पुन्हा त्याच्याकरता काही पर्यायी उपाययोजना लागते, पण ती सुद्धा काही फार तास, फार वेळ आपल्याला उपयोगात येत नाही, त्याची सुद्धा कुठेतरी मर्यादा किंवा समयाची बांधिलकी असते। मग अशा वेळेला जर आपण आध्यात्मिक लाईटचा, आध्यात्मिक प्रकाशाचा जर आपण स्विच स्टार्ट केला, बटन दाबलं, तर मग आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये, म्हणजे ती काही ऋतूंची परिस्थिती असेल असं नव्हे, परंतु समजा एक उदाहरण की आपल्या समोर काही दुःखाची परिस्थिती आहे आणि दुःखामध्येही आपल्याला शांतीचा अनुभव करायचा आहे किंवा सुखाचा अनुभव करायचा आहे, तर तो तर विज्ञान करवणार नाही ना, आपण परमात्म्याना दुःख हरता सुख करता म्हणतो। आजही आपण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात दुःख हरता सुख करता या आरतीनच करतो, म्हणजे पहिल्यांदाच आपण इच्छा किंवा प्रार्थना दुःख हरण करून सुख देणाऱ्या परमात्म्यांचीच करत असतो। पण लोक हो, दुःखाचा डोंगर कमी झालाय का? दुःखाची सडती कला चाललेली आहे ना, भिन्न भिन्न प्रकारची दुःख इच्छा नसताना, संकल्प स्वप्न मात्र नसताना सुद्धा आपल्याला जीवनामध्ये भेटायला येत आहे। जसं आपण एखादा आपला जर जवळचा मित्र भेटला तर आपल्याला किती आनंद होतो, लगेच आपल्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात, आपण त्याचा आनंदाने स्वागत करतो, चहा पाणी करतो, खूप खूप आपण गप्पा मारतो, आपल्याला किती आनंद होतो नाही का? परंतु जर एखादी अप्रिय व्यक्ती भेटली, एखादा शत्रू भेटला, ज्यानं आपल्याला अपमानास्पद कधी वागणूक दिली, तो भेटला, मग आपल्या चेहऱ्यावरचे भाव बघा, मग आपण त्याचं आनंदाने स्वागत करू, त्याला या बसा म्हणू, त्याला चहा पाणी करून त्याचा पाहुणचार करू, नव्हे उलट तोंड चुकवून, त्याला पाठ फिरवून आपण त्याच्याही पुढे किंवा त्याच्या पलीकडून दुसऱ्या रस्त्याने निघून जाऊ. खराय की नाही? अगदी असंच. आनंदाचे प्रसंग आले, आनंदाच्या घटना असतील, आनंदाच्या गोष्टी असतील की आपलं मन त्याच्याशी समरस होत, बुद्धी एकरूप होते आणि हृदय सुखद लहरीनं भरभरून जात आणि सगळं तन आणि मन कसं प्रसन्न होत. आपण श्री लक्ष्मीनारायणाचे चेहरे पाहिलेले आहेत का? किती प्रसन्न. प्रसन्नतेशिवाय दुसरं त्यांच्या चेहऱ्यावर काही नाहीच आहे. एकच मूड, एकच पोज आणि एकच भाव. आपल्यामध्ये तसं आहे नाही ना? आपल्यामध्ये तर भिन्न भिन्न भाव आहेत. मग ती प्रसन्नता, तो आनंदाचा अनुभव, आनंदाच्या वेळेला तर आपण करतोच, परंतु ज्या वेळेला दुःख प्राप्त होतं, तर दुःख प्राप्तीच्या वेळेला समजा बाकीच्या गोष्टी सोडा, परंतु आपल्या जवळच्या नातेवाईकाचा, संबंधीचा, प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाला, बर त्याच्यातून सुद्धा वयस्कर असेल, बरेच वर्ष आजारी असेल, डॉक्टरांनी इशारा दिलेला असेल, तर आपल्या मनाची तयारी असते. परंतु अचानक जर अशी गोष्ट घडली आणि आपण ती पाहिली किंवा आपल्याला समजली, मग आपली अवस्था सुन्न होते, व्यथित होते आणि शोकसागरामध्ये, दुःखाच्या लहरीमध्ये आपण एकदम बुडून जातो. बऱ्याच वेळेला प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाला की त्या जवळच्या व्यक्तीलाही तो बेशुद्ध पडतो, कधी बीपी वाढतो आणि काही काहींना अटॅक सुद्धा येतो. म्हणजे किती जबरदस्त त्या घटनेचा प्रभाव हा मानवी मनावर होत असतो. अशा वेळेला शांतीची अनुभूती करण्याकरता ईश्वरीय विचार, ईश्वरीय विचारांचा अभ्यास हा आपल्याला खूप खूप मदत करतो. अशाही दुःखाच्या घटनेच्या परिस्थितीमध्ये जर राजयोगाचा अभ्यास आपला पहिला असेल, आपल्याला सृष्टी चक्राच्या समयाचं महत्व कळालेलं असेल, तर आपलं मन आतून आपल्याला हे आवर्जून सांगत असतं की अरे हे कलयुग दुःखधाम आहे, दुःखालय आहे. आणि जसं एखाद्या आपण कपड्याच्या दुकानामध्ये गेलो तर भिन्न भिन्न प्रकारचे ड्रेसेस आपल्याला पाहायला मिळतात, कारण दुकानच कपड्यांचं आहे. तिथे सुवर्ण अलंकार मिळणार नाही आणि तिथे चॉकलेट बिस्किट मिळणार नाही, त्याची दुकानं वेगवेगळी आहेत. तसं जर याचं नावच दुःखधाम, दुःखालय आहे, तर या ठिकाणी ही सर्व दुःख कधी न कधी मनुष्याच्या वाट्याला येणारच, दुःखाच्या दुनियेत दुःखाचा अनुभव होणारच. परंतु माझा मूळ स्वभाव, माझा मूळ स्वधर्म हा तर शांतीच आहे. मग मी माझा स्वभाव कशाला सोडू? तसं पण मनुष्य काय म्हणतो, अहो सगळं कळतं, पण स्वभावाला औषध नाही ना. खूप प्रयत्न केले, मानतच नाही. म्हणजे तिथं सुद्धा आपण कबूल करतो की स्वभाव असा आहे म्हणूनच हे सगळं असं होत आहे. मग तसं इथं सुद्धा आपल्या स्वचा म्हणजे आपल्या आत्म्याचा भाव, मूळ गुणधर्म हा शांतीच आहे हे पहिल्यांदा आपल्या बुद्धीमध्ये ठसलं पाहिजे, फिट झालं पाहिजे, फिक्स झालं पाहिजे. त्याला आपल्याला कळेल, अरे मी आत्मा शांत स्वरूप आहे, माझा पिता तोही तर शांतीचा सागर आहे, त्यानं मला शांतीचाच वारसा दिलेला आहे. आणि माझं जे घर आहे, मूळ घर, त्याचं नाव सुद्धा शांतीधाम आहे. म्हणजे माझ्या घरामध्ये पर्यायानं ते माझ्यामध्ये असलं पाहिजे.